योनाह चैप्टर टू, योनाह अध्याय दोन। मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली। तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले। अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला। तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकिले, प्रवाहाने मला व्यापिले। तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले। मी म्हणालो, तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुनः डोळे लावीन। जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापिले, डोहाने चोहोकडून मला घेरिले। समुद्रातील शेवाळीने माझे डोके वेष्टिले। मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो, पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकिले होते। तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरिला आहे। माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला, तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले। माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली। जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात। पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन, मी केलेले नवस फेडीन। तारण परमेश्वरापासून होते। परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकिले।